चीनीमंडी.com पॉडकास्ट।
भारतात बँक ऑफ चायनाची शाखा RBI ने दिली परवानगी। बँक ऑफ चायनाला भारतात नियमित बँकिंग सेवा देण्याची परवानगी मिळाली। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिनियम 1934 दुसऱ्या परिशिष्टात बँक ऑफ चायना लिमिटेडचा समावेश करण्यात आला आहे। भारतातील सर्व वाणिज्य बँका दुसऱ्या परिशिष्टाअंतर्गत येतील आणि त्यांना RBIच्या निकषांचं पालन करावं लागेल। जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडला सुद्धा दुसऱ्या परिशिष्टात समाविष्ट केलं गेलं आहे। नॅशनल ऑस्ट्रेलिया बँकेला बँकिंग नियमन कायद्याअंतर्गत बँक कंपनीच्या सूचीतून वगळण्यात आलं असल्याचं रिझर्व्ह बँकेनं सांगितलं।